बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, बालकांना त्यांचे अधिकार माहिती राहिला पाहिजे. अधिकारांचा वापर त्यांचे हक्क मिळवून घेण्यासाठी आणि सुरक्षितेसाठी होतो. तसेच बालकांना चाइल्डलाईन 1098 आणि 112 अशा विविध हेल्पलाईन नंबर माहिती राहिला पाहिजे, ज्यामुळे त्यांची अडचणीच्या वेळी मदत होते. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.